रूपते मनोहर दिसते हो सुंदर तोच ब्रह्म तोच विष्णु शिव सुंदरा तोच ब्रह्म तोच विष्णु शिव सुंदरा भस्मते सर्वांगाला सदा झोळी का खेला रुद्राक्षांची ती माळा दिसे शोभून गळा भाव भक्तीनेच आता बंधू ईश्वरा भाव भक्तीनेच आता बंधू ईश्वरा हे गुरु दत्ताची भक्ती करा त्याची मंगल गाथा मुखी आळवू आता ऐकूया त्यांची कथा दूर होईल व्यथा नौका जीवनाची नेई पहिल तिरा नौका जीवनाची नेई पहिल एके ठाई बैसून करा त्यांचे चिंतन आपुले हे जीवन करील तो पावन मार्ग दाखवील तोच मुक्तीचा खरा मार्ग दाखवील तोच मुक्तीचा खरा गुरु दत्ताची भक्ती करा हो गुरु दत्ताची भक्ती करा स्मरा हो स्मरा दिगंबरा हे गुरु दत्ताची भक्ती।